नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय जनता पक्षाचे फुडारी नायब सिंग आयज सेगीत दुसरे फावट हरयाणाचे मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज चंदीगडात राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीएचे मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांबाळतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय विधान दिवस आनी पाली भाशेक अभिजात भास म्हण मान्यताय मेळिल्ल्याच्या फाटभुंयेर आयोजित कार्यावळीत हाजीर रावतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल मॉरिटेनियाचे राष्ट्रपती मोहम्मद अल गझवानी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. आनी बायलांच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीत भारत आयज आपलो पयलो खेळ पाकिस्तान पंगडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. भारतीय जनता पक्षाचे फुडारी नायब सिंग आयज सेगीत दुसरे फावट हरयाणाचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. पंचकुलातल्या शालिमार मैदानाचेर हो सोपूतविधी सुवाळो जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लेगीत ह्या वेळार हाजीर आसतले. ते आदी काल नायब सिंग हांणी राज्यपाल बंडारू दत्तात्रय हांची भेट घेतली आनी भाजपा विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्यांची निवड जाल्या उपरांत राज्यात सरकार स्थापन करपाचो दावो केल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज चंदीगडात राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीएचे मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांबाळतले. ह्या बसकेक भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी घर मंत्री अमित शहा लेगीत हाजीर आसतले. हरयाणाच्या मुखेलमंत्र्यांच्या सोपूतविधी सुवाळ्या उपरांत रोखडीच ही परिषद सुरू जातली अशें भारतीय जनता पक्षान एका निवेदनावरवी जारी केला. ह्या परिषदेत राष्ट्रीय उदरगतीच्या मुद्द्यांचेर चर्चा जातली. ह्या वेळार संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनाविशी चर्चा जातली. सध्या भारतीय जनता पक्षाकडेन 13 मुखेलमंत्री आसा आनी 16 उपमुखेलमंत्री आसात. तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आनी मेघालयाचे मुखेलमंत्री इष्टपक्षांचे आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय अभिधम दीस आनी पाली भाशेक अभिजात भास म्हण मान्यताय मेळिल्ल्याच्या फाटभुंयेर आयोजित कार्यावळीक हाजीर आसतले. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फडरेशन संस्कृतीक मंत्रालयाच्या सहकार्यान ह्या कार्यावळीचे आयोजन केला. अभिधम दीस आनी पाली भाशेचे म्हत्व आनी बौद्ध धर्माच्या समृद्ध दायजाचे जतन आनी संवर्धन करपा खातीर सरकाराच्या यत्नांविशी प्रधानमंत्री आपले विचार मांडटले. ह्या सुवाळ्याक सांस्कृतीक आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांचे खासा उलोवप जातले. ह्या वेळार संसदीय आनी अल्पसंख्यांक कार्य मंत्री किरण रिजीजू लेगीत हाजीर आसतले. हालींच हेर चार भाशांसयत पाली भाशेक अभिजात भास म्हूण मान्यताय मेळिल्ल्यान ह्या वर्साच्या अभिधम दिसाच्या सुवाळ्याक खासा म्हत्व प्राप्त जाला. अभिधमाविशी भगवान बुद्धाची शिकवण मुळात पाली भाषेत मेळटा. राज्यातल्या 24,000 सरकारी नोकऱ्यां खातीर घेतिल्ल्या भरती परिक्षेचो निकाल आयज जाहीर जातलो अशें हरयाणाचे नव्यान वेंचून येवपी मुखेलमंत्री नायब सिंग हांणी सांगला. हरयाणा लोकसेवा आयोग आनी हरयाणा कर्मचारी निवड आयोगान वेंचून काडिल्ल्या ह्या उमेदवारांक चारित्र पडताळणी आनी वैजकी प्रमाणपत्रां सादर करपा खातीर अतिरिक्त वेळ दिला अशें तांणी सांगले. महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारांची नावां निश्चित करपा खातीर भाजपा केंद्रीय वेंचणूक समितीची काल राती नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात बसका जाली. ह्या बसकेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आनी हेर वरिष्ठ फुडारी हाजीर आशिल्ले. झारखंडात आचारसंहिता लागू जाल्या उपरांत पुराय राज्यात राजकीय पक्षांचे होर्डिंग, पोस्टर्स आनी बॅनर काढून उडोवपाचें काम सुरू जालां. भारतीय वेंचणूक आयोगान जारी केल्ल्या मार्गदर्शक सुचोवणे प्रमाण महापालिका अधिकाऱ्यांक कठोर कारवाय करपाचे निर्देश दिल्यात. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यार प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी एक्ट 1987 अंतर्गत कारवाय जातली. राजकीय साहित्याचे अनधिकृत सार्वजनिक प्रदर्शना खातीर ह्या कायद्यात शिक्षेची तरतूद आसा. मजगती खासदार आनी आमदार थळाव्या वाठार उदरगत येवजणे खाला निधी सोडपाचेरूय बंदी घाल्या. राज्यात फुडल्या म्हयन्यात 13 आनी 20 तारखेक 2 पांवड्यार विधानसभा वेंचणुको जातल्यो. 23 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल मॉरिटानियाचे राष्ट्रपती मोहम्मद अल गझवानी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. राष्ट्रपती मुर्मू हांणी शिष्टमंडळ पांवड्यावेल्या चर्चेत लेगीत वांटो घेतलो. ह्या वेळार द्विपक्षीय संबंद घटमूट करपा खातीर दोनूय देशांमदीं 4 समजिकायेच्यो कबलाती जाल्यो. राष्ट्रपती आयज ते शेनवार वेळेन 3 दिसांच्या मलावी दौऱ्यार आसतल्यो. थंय त्यो मलावीच्या फुडाऱ्यांबरोबर द्विपक्षीय बसका घेतल्यो आनी भारतीयांकडेन लेगीत संवाद साधतल्यो. निती आयोग नवी दिल्लीत आयज सावन 2 दिसांची आंतरराष्ट्रीय मिथनॉल परिषद आनी एक्स्पो 2024 घडोवन हाडटलो. अमेरिकेच्या मेथनॉल इन्स्टिट्यूटाच्या सहकार्यान ही कार्यावळ जातली. ह्या कार्यावळीत मेथनॉल उत्पादन उपेग आनी संवसारातल्या संबंधित तांत्रीक उदरगती संबंधित प्रकल्प उत्पादनां आनी संशोधन आनी उदरगत उपक्रमांच्या प्रगतीविशीं भासाभास जातली. संवसारीक उर्जा संक्रमणांत मेथनॉलची भुमिका आनी हरीत येरादारीत उणें कार्बन इंधन म्हूण मेथनॉलची उदरगत हाचेर भर दिवप हे परिसंवादाचें मुखेल लक्ष आसतलें. सुरक्षीत आनी विस्वास दवरपासारख्या एआय खातीर जारी केल्ल्या अभिव्यक्तीत राष्ट्रीय कृत्रीम बुद्धिमत्ता मिशनान 8 कृत्रीम बुद्धिमत्ता प्रकल्प वेचून काढल्यात. नामनेच्यो शिक्षणीक संस्था, स्टार्टअप, संशोधन संघटना आनी नागरी समाज गट हांचे कडल्यान 2000 परस चड प्रस्ताव आयल्यात अशी इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सांगला. तंत्रीक मुल्यमापना उपरांत 8 प्रकल्पांची निवड जाली. वेचून काढिल्ल्या प्रकल्पांनी कृत्रीम बुद्धिमत्ता विकसीत करप, उपाय आयोजित करप आनी सुरक्षीतपणान वापरप हांचो आस्पाव आसा. ह्या प्रकल्पात देशी साधनां विकसीत करपाची आनी चालीक लावपाची चौकटी आनी नैतीक पारदर्शक आनी विस्वास दवरपासारख्या एआय तंत्रगिन्यानाची मार्गदर्शक तत्वां थारावपाचो आस्पाव जाता. एप्रील ते सप्टेंबर ह्या काळात भारताची निर्यात 4.86% वाढून 393.22 अब्ज डॉलर जाल्या. फाटल्या वर्साच्या ह्याच काळात 375 अब्ज डॉलर ती इतली आशिल्ली अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगलां. ह्या अर्थीक वर्साच्या पयल्या अर्ध्यात वेपारी निर्यातींचें मोल 213.22 अब्ज डॉलर जाले, जे फाटल्या वर्साच्या तुळेंत 1.2% वाडला. ह्याच काळात सेवा निर्यातीत 9.81% वाड जाली. फकत सप्टेंबरात वेपारी आनी सेवा सयत भारताची वट्ट निर्यात 65.19 अब्ज डॉलर जाला, 3.76% हातूंत वाड जाला. आयज देशभरांत वाल्मिकी जयंती मनयतात. रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी हांचो जल्मदीस म्हूण हो दीस मनयतात. संस्कृत भाशेचे पयले आदिकवी वा पयले कवी म्हूण महर्षी वाल्मिकी हांकां मान आसा. वाल्मिकी पंथाचे वांगडी महर्षी वाल्मिकी हांकां देवाचे दूत मानतात आनी तांचो जल्मदीस भक्तीभावान मनयतात. ह्या निमतान शोभायात्रेचें आयोजन करतात. इतले मजगतीं उत्तर प्रदेशांत ह्या निमतान तरेकवार कार्यावळीचें आयज आयोजन केलां. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू, पुडुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ, दक्षिण कर्नाटका, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्राचेर पावस पडपाचो अदमास उक्तायला. खात्याच्या म्हणण्याप्रमाण नैऋत्य आनी लागसरच्या अस्तंत मध्य बंगाल खाडीचेर आनी तमिळनाडू, पुडुचेरी आनी दक्षिण आंध्र प्रदेश दर्यादेग तशेंच तांच्या लागसरच्या वाठारांनी आयज दनपारमेरेन दर्या खूब खवळपाची आनी उपरांत ल्हवल्हव शांत जावपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान नुस्तेमारांक आयज नैऋत्य आनी लागसरच्या अस्तंत मध्य बंगालच्या खाडीत वचचें न्हय अशी शिटकावणी दिल्या. दर्यांत गेल्ल्या नुस्तेमारांकूय दर्यादेगेर परत येवपाचो सल्लो दिला. बायलांच्या सेफ फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीत भारत आयज आपलो पयलो खेळ पाकिस्तान पंगडा आड खेळटलो. हो खेळ नेपाळची राजधानी काठमांडूत जातलो. भारतीय वेळेप्रमाण सांजे 5:15 हो खेळ सुरू जातलो. भारत अ गटात पाकिस्तान आनी आदले वस्तात बांगलादेश पंगडा बरोबर आसा, तर यजमान नेपाळ, भूतान, मालदीव आनी श्रीलंका हांचो ब गटात आस्पाव आसा. हे सगळे खेळ काठमांडूतल्या दशरथ रंगशाला स्टेडियमाचेर जातले. ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक निमणो खेळ जातलो. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन सर्तीत ऑलिंपिक पदक जैतिवंत खेळगडे पी व्ही सिंधू आयज बायलांच्या एकोड्या गटात उपउपांत्य फेरयेत चीनच्या हान यू आड खेळटले. हो खेळ भारतीय वेळेप्रमाणे दनपारा 1:50 सुरू जातलो. भारत आनी न्यूझीलंड पंगडा मदीं पयल्या कस लावपी क्रिकेट खेळाचो दुसरो दीस आयज सकाळी 5:15 बंगळुरूच्या एन चिन्नस्वामी स्टेडियमाचेर सुरू जातलो. काल पयल्या दिसाचो खेळ पावसाक लागून जावंक नाशिल्लो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. भारतीय जनता पक्षाचे फुडारी नायब सिंग आयज सेगीत दुसरे फावट हरियाणाचे मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज चंदीगडात राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीएचे मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय अभिधम दीस आनी भाली भाशीक अभिजात भास म्हूण मान्यताय मेळिल्ल्याच्या फाटभुंयेर आयोजित कार्यावळीत हाजीर रावतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल मोरिटानियाचे राष्ट्रपती मोहम्मद अल गझवानी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. आनी बायलांच्या सेफ फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीत भारत आयज आपलो पयलो खेळ पाकिस्तान पंगडा आड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.